नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरो विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. प्रोजेक्ट चिता अंतर्गत बोत्सवानान भारताक चित्ते प्रतिकात्मक देणगी म्हण दिल्या. मुख्यमंत्री स्वयंरोजगार येवजण म्हळ्यार MSRY ही मुखेल येवजण सरकारान अधिकृतपणान सुरू केल्या. राष्ट्रीय पत्रकारिता दिसा निमतान 17 नोव्हेंबराक इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझा सभाघरात राष्ट्रीय पत्रकारिता दीस कार्यावळीचे आयोजन केलां. द फेस्टिव्हल मॅन ऑफ गोवा ह्या नांवान वळख आशिल्ल्या फेस्टिव्हल निर्माता मारियस फर्नांडीस हांचे प्रायोगीक फिल्म मेराकी बाय द सी हाका 56व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल म्हळ्यार इफ्फीत गोंय विभागात अधिकृतपणान वेचून काढला. आता पुराय खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांचे कडेन प्रोजेक्ट चिता अंतर्गत भारतात स्थलांतरीत करपाक बोत्सवानान भारताक चित्ते प्रतिकात्मक देणगी म्हण दिल्यात. ह्या वेळार राष्ट्रपती मुर्मू हांणी म्हळें,
स्पेशल प्लेजर टू नोट दॅट बोत्सवाना इज टू रिइंट्रोड्यूस चितास इन इंडिया अंडर प्रोजेक्ट चिता. दिस इज ए युनिक वाइल्ड लाइफ कंजर्वेशन इनिशिएटिव्ह ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया व्हिच एम्स टू रिस्टोर द चिता टू इंडियास इकोसिस्टम. आय मस्ट थँक प्रेसिडेंट बोको एंड द पीपल ऑफ बोत्सवाना टू ग्रेट अग्रींग टू सेंड देअर चितास टू इंडिया.
राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या तकनिकी शिक्षण फाट्यान फाल्यां आनी परां म्हळ्यार 14 आनी 15 नोव्हेंबर अशे दोन दीस पालक आनी शिक्षकां खातीर कृत्रीम बुद्धिमत्ता ह्या विशयाचेर ऑनलायन सत्र आयोजीत केलां. कृत्रीम बुद्धिमत्तेचो दिसपट्टो वापर आनी ते संबंदी भुरग्यांनी घेवपाची जतनाय हे विशीं ऑनलायन कार्यावळीत मार्गदर्शन करतले. ही कार्यावळ सगळ्या विद्यार्थ्यांनी पालकांनी आनी शिक्षकांनी चुकोवची न्हय अशें गोवा शिक्षण संशोधन आनी प्रशिक्षण संस्थेची संचालक मेघना शिटगांवकार हांणी कळीत केलां. NCERT ऑफिशियल ह्या युट्यूब चॅनलाचेर 14 आनी 15 नोव्हेंबराक सकाळी 11 ते 12 ह्या मजगती ही कार्यावळ थेट प्रक्षेपीत जातली. उत्तर गोंय जिल्हो न्यायदंडाधिकाऱ्यान गोंयात जावपी 56व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फाटभुयेर इफ्फीचे कार्यक्रम जावपी पणजे आनी कुठ्ठाळी पोलीस स्टेशनाच्या हद्दीतल्या थळासावन सरभोवतणच्या 500 मीटर वाठारातलो खंयचोय भौशीक सुवात, पाण, गल्ली, रस्तो, चौक वा खंयच्याय उक्त्या सुवाताचेर 5 वा चड व्यक्ती जमा जावपाक आनी मिरवणूक काडपाक वा आयोजीत करपाक तशेंच आर्मां वा लाठी, तरसादी, भाले वा सुर्य हे सारकी शस्त्रां बाळगुपाक, लाउडस्पिकराचो वापर करपाक, घोशणा दिवपाक आनी मारण लावपाक बंदी लागू केल्या. कामावयले लोकसेवक, परवानगी आशिल्ले लग्न सुवाळे, अंत्यविधी वा खंयचोय खास प्रसंग वा जिल्हो न्यायदंडाधिकारी, अतिरिक्त जिल्हो न्यायदंडाधिकारी, उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्याच्या मताप्रमाण मान्य जांकां संबंधित जिल्हो न्यायदंडाधिकारी हांच्या कडल्यान पूर्व लेखी परवानगी घेतल्या तांकां ही बंदी लागू जावची ना. हो आदेश 19 ते 28 नोव्हेंबर मेरेन लागू उरतलो. राज्यभरात स्वयंरोजगार आनी उद्योजकीय उदरगतीक चालना दिवपा खातीर एक चैतन्यशील समावेशक आनी फुडाराक तयार उद्योजकीय परिसंस्था तयार करपा खातीर मुखेल येवजण मुख्यमंत्री स्वयंरोजगार येवजण म्हळ्यार MSRY ही सरकारान अधिकृतपणान सुरू केल्या. ह्या म्हत्वाकांक्षी उपक्रमाचे राज्याचे मुखेल विकास महामंडळ EDC लिमिटेड, भारतीय उद्योजक विकास संस्था म्हळ्यार EDII गोवा केंद्रा वांगडा धोरणात्मक भागीदारीत करता. नवोपक्रम, उद्योग निर्मिती आनी थळाव्या रोजगारांक संदीक चालना दिवपाक गोंयच्या सगळ्या तालुक्यातल्या तरणाट्यांक, शिक्षकांक आनी नागरिकांक संवेदनशील करप, शिक्षण दिवप, मार्गदर्शन करप आनी सशक्त करप हो ह्या कार्यावळीचो हेत आसा. MSRY उपक्रम स्वयंपूर्ण गोंय राज्याच्या व्यापक उद्दिष्टा वांगडाच राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हळ्यार NEP 2020, स्टार्टअप इंडिया आनी आत्मनिर्भर भारत अभियान अशा राष्ट्रीय चौकटी कडेन सुसंगत आसा. उक्तावण कार्यावळीत उलयतना मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी भर दिला की उद्योजकता हो गोंयचो फुडार. मुख्यमंत्री स्वयंसेवक रोजगार येवजणेवरवी आमी फक्त नोकऱ्यो निर्माण करिनात, आमी रोजगार निर्माण करतात. ह्या उपक्रमाक लागून आमचे तरणाटे, शिक्षक आनी समाज उदरगत, नवनिर्माण आनी आत्मनिर्भरता हांचे संकल्पने कडेन पळोवपाची पद्दत बदलतली अशें तांणी म्हळां. आधार कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र, दयानंद सामाजीक सुरक्षा वळखपत्र वा घर नाशिल्ले बाबतीत एका दिव्यांग बायलेविशी खबरापत्रांनी छापून आयिल्ल्या बातमे उपरांत संबंधित अधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती जाणून घेवपा खातीर कमला वसंत नाईक उर्फ कमलावा मलप्पा मेगेरी हांच्या घराक भेट दिली. ती घर क्रमांक 1141 सेगून बायरो कालापूर हांगा रावता. अधिकाऱ्यांनी तिच्या घराक दिल्ल्या भेटी वेळार कमला हांचे कडेन आधार कार्ड आशिल्ल्याचे दिसून आयले, पूण आधार नंबर सक्रिय मोबायल नंबराक लिंक नाशिल्लो. अधिकाऱ्यांनी पोर्टेबल डिव्हाइस वापरून बायोमेट्रिक पडताळणी वरवी वैध मोबाईल नंबराक लिंक करून आधार अपडेट करपाक तिका मदत केली. कमला नाईक हांच्या कडेन समाज कल्याण संचालनालयान जारी केल्ले ज्येष्ठ नागरिक बायोमेट्रिक कार्ड, अन्न आनी नागरी पुरवण खात्याचे रेशन कार्ड आनी मतदार वळखपत्र आसा. तशेंच BLO तिचो SIR तपशील घेतला आनी तिचे कॅनरा बँक खाते आसा जे सक्रिय करपाची गरज आसा. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वेल्यान आयकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%।
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी।
कम टैक्स, ज्यादा बचत, नेक्स्ट जेन जीएसटी।
आकाशवाणी पणजी, आता मुखावेल खबरो। भारतीय पत्रकारिता मंडळाच्या स्थापनेच्या उगडासाक प्रत्येक वर्षा राष्ट्रीय पत्रकारिता दीस मनयतात। राष्ट्रीय पत्रकारिता दिसा निमतान 17 नोव्हेंबराक सकाळी 10 वरांचेर माहिती आणि प्रसिद्धी खात्यान गोय संपादक मंडळ, गोय पत्रकार संघ, गोय फोटो पत्रकार संघटना, इलेक्ट्रॉनिक माध्यम पत्रकार संघटना, खेळा पत्रकार संघटना आणि दक्षिण गोय पत्रकार संघटनेच्या जोडपालवान पणजे इन्स्टिट्यूट मिनेजीस ब्रागांझा सभागरात राष्ट्रीय पत्रकारिता दीस कार्यावळीचे आयोजन केला। मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हे कार्यावळीक मुखेल सोयरे म्हणून उपस्थित असतले। माहिती आणि प्रसिद्धी सचिव सरप्रीत सिंग गिल कार्यक्रमाक मानाचे सोयरे असतले। यावेळार पत्रकारितेतल्या योगदाना खातीर ज्येष्ठ पत्रकार आणि नामनेचे व्यंगचित्रकार आलेक्सी फर्नांडीस हांकां जिणी गौरव पुरस्कार भेटयतले। तशेंच ज्येष्ठ पत्रकार जोईल आफोन्स द गोवन एव्हरीडे, जय नाईक तरुण भारत, अतुल पंडित भांगरभोई, बबन भगत नवप्रभा, नंदेश कांबळी नवहिंद टायम्स हांचो पत्रकारितेतल्या योगदाना खातीर सत्कार करतले। तशेंच फोटो सर्तीच्या जैतिवंतांक इनामाय भेटयतले। द फेस्टिवल मॅन ऑफ गोवा या नावान वळख आशिल्ल्या फेस्टिवल निर्माता मारियस फर्नांडीस हांच्या असामान्य प्रवासाची वर्णन करपी भावनिक प्रागी डॉक्युमेंटरीज फिल्म मेराकी बाय द सी 56व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल म्हणजे इफ्फीत गोय विभागात अधिकृतपणान वेचून काढल्या। 37 मिनिटांचो इंग्लिश कोंकणी चित्रपट ह्या निर्मात्याची श्रद्धा आणि त्याच्या खाशेल्या जिणेच्या तत्वगिन्यानाचा सोध घेता। जो भौशीक महोत्सव घडून हाडपाच्या ताच्या अभिनव कल्पनेवरवीं गोयची संस्कृताय आणि दायज पुनरुज्जीवित करपाचो यत्न करता। हिमांशु सिंग हांणी दिग्दर्शीत आणि डॉ ग्वेंडोलीन डी आर्नेलास हांणी निर्मिती केल्ल्या मेराकी बाय द सी या सिनेमाचे शूटिंग गोयच्या चैतन्यशील गावांनी आणि दर्यादेगांनी झाला आणि गोयच्या संस्कृततायेचे संगीत, कला आणि सामाजिक भावनेक आकर्षित करपाची खरी भावनाची व्याख्या करता। उत्तर गोयच्या जिल्हो दंडाधिकाऱ्यान सकाळी 10 ते 10:30 मेरेन सगळ्या जड मालांची वाहना आणि सांडपाणी टँकरांची येरादारी खातीर बंदी केला। ग्रामपंचायत कांदोळेच्या मर्यादेत बार्देस शिमीर हांगा जांबळेश्वर देवळासावन शिकेरी मेरेनचो रस्तो, सायपेम हांगाच्या हिल्टन हॉटेल ते कांदोळी टिटो मेरेनचो रस्तो, नेरूल पुलासावन आबादे फारिया कांदोळी मेरेनचो रस्तो उदकाचो टँकर सोडल्यार, हेर गरजेच्यो वस्तू दिवपी टँकर सोडल्यार ही बंदी आसा। उपभोग्य माल व्हरपी जड मालाच्यो गाडयो दिसभर रस्त्या कुशीक उभे दवरिल्ल्यान येरादारीची घसमुंडी जावपाची परिस्थिती निर्माण जाल्या उपरांत ही अधिसुचोवणी जारी जाल्या। उत्तर गोय जिल्हाधिकाऱ्यान एका आदेशावरवी उत्तर गोय वाठारातल्या सगळ्या हॉटेलांचे मालक, व्यवस्थापक, लॉजिक बोर्डिंग, खासगी गेस्ट हाऊस, पेईंग गेस्ट हाऊस, घर इमारत, फ्लॅट मालक, निवासाची व्यवस्था करपी घरमालक आणि धार्मिक संस्थांनी आपल्याकडे येऊपी गिरायकांची ओळख पटोवपा खातीर गिरायकाकडेन मतदार कार्ड, वाहन चलोवपाचो परवानो, स्मार्ट कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट या सारख्या ओळखपत्राची मागणी करपाक सांगला। ओळख पटयल्या बगर गिरायकाक आपल्या हॉटेलात वा घरात रावपाक दिवचे न्हय। तशेंच मालकांनी आपली गिरायकां आनी भाडेकारांची माहिती पुलीस खात्यान तयार केल्ल्या पथीक या सॉफ्टवेअरात नोंद करपाक जाय। भाडेकारांची माहिती लागींच्या पुलीस स्टेशनार दिवपाची गरज आसा। मालकांनी आपली गिरायकां आनी भाडेकारांची माहिती सांबाळून दवरची आनी गरज आसा तेन्ना अशी माहिती पुलीस यंत्रणेक उपलब्ध करची। तशेंच उत्तर गोंयातल्या सगळ्या राष्ट्रीयकृत बँकांच्या प्रमुखांनी आपल्या एटीएमांनी सुरक्षा रक्षक नेमपाक आनी सीसीटीव्ही कॅमेरे लावपाक सांगला। वादीश फाटी घेतलो ना जाल्यार फुडल्या 60 दिसांच्या काळा खातीर तो लागू उरतलो। झेवियर सेंटर ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च म्हळ्यार XCHR परवरी 2025 वर्सा खातीर वर्सुकी XCHR गोय हिस्ट्रीक विसर्तीची 12वी आवृत्ती घडोवन हाडटा। प्राथमीक परिक्षा शेनवारा 15 नोव्हेंबराक सेंट ब्रिटो हायस्कूल म्हापसा आनी लॉयला हायस्कूल मडगांवा जातली। कुचबिहार करंडक 19 वर्सा सकयल्ल्या क्रिकेट सर्तीत छत्तीसगड आड पयल्या खेळा खातीर गोयचो 17 सदस्यीय पंगड जाहीर जाला। अष्टपैलू यश कसवणकार हाका कर्णधार म्हणून वेचला। 16 ते 19 नोव्हेंबर मेरेन रायपुरात हो खेळ जातलो। पणजे वेळेत नोंद केला त्याप्रमाणे पणजेत कमाल तापमान 31.8 डिग्री सेल्सियस तर किमान 21.8 डिग्री सेल्सियस नोंद झाला। राज्यात वातावरण सुके आणि वताळ असतले आणि काय प्रमाणात धुके पातळू येतात। आणि आता खबरो सोपोवच्या पहिली परतून एक फटका मुखेल खबरो। प्रोजेक्ट चिता अंतर्गत बोत्सवानान भारताक चित्ते प्रतिकात्मक देणगी म्हणून दिले। मुख्यमंत्री स्वयंरोजगार येवजण ही मुखेल येवजण सरकारान अधिकृतपणान सुरू केल्या। राष्ट्रीय पत्रकारिता दिसा निमतान 17 नोव्हेंबराक इन्स्टिट्यूट मिनेजीस ब्रागांझा सभागरात राष्ट्रीय पत्रकारिता दिसाचे आयोजन केला। द फेस्टिवल मॅन ऑफ गोवा ह्या नावान वळख आशिल्ल्या फेस्टिवल निर्माता मारियस फर्नांडीस हांचे प्रायोगिक फिल्म मेराकी बाय द सी 56व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल म्हणजे इफ्फीत अधिकृतपणान वेचून काढला। आणि इतल्यान यू प्रादेशिक खबरों सुपलियो। नमस्कार।